चीनीमंडी.com पॉडकास्ट.
पंतप्रधान मोदींचे जागतिक व्यापाऱ्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन. भारतात भाजपनं कॉर्पोरेट करदरात कपात करून एक सुवर्ण संधी निर्माण केली आहे. तसंच व्यवसायात अधिकाधिक वृद्धी होण्याच्या दृष्टीनंही सरकार उपाययोजना राबवणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच जागतिक व्यापाऱ्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहनही त्यांनी केलं. न्यूयॉर्कमधील ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. जागतिक कंपन्यांना आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जेथे स्केल आहे अशा मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. जर मोठ्या बाजारपेठेत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. जर तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या उद्योगात गुंतवणूक करायची असेल तर भारतात या. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारनं कॉर्पोरेट दर जवळपास 35% 25.17% खाली आणला होता. अशा प्रकारच्या उपाययोजना राबवल्यामुळे कर आकारणी संदर्भात भारताला बड्या जागतिक अर्थव्यवस्थांच्या बरोबरीनं आणता येईल. मोदी म्हणाले, भारतात आधुनिकीकरण वेगानं सुरू आहे. शहरं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुकूल पायाभूत सुविधांसह सुसज्ज होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. इथला नागरिकही आता पायाभूत सुविधांसह सुसज्ज आहे. यामुळे जर नागरिकीकरणावर गुंतवणूक करायची असेल तर भारतात या, असं त्यांनी आवाहन केलं. ते म्हणाले, भारतानं संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची मागणी केली आहे. व्यवसायात सुलभता यावी यासाठी व्यवसायाशी संबंधित असणारे 50 कायदे रद्द केले आहेत. भारत सरकार व्यवसाय क्षेत्राचा सन्मान करतं, संपत्ती निर्माण करण्याला महत्व देतं. अद्याप अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. या प्रवासात आम्हाला जागतिक व्यावसायिक समुदायासह भागीदारी करायची आहे. येणाऱ्या 2024-25 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था होण्याचं भारताचं लक्ष्य आहे.